दुसरे शमुएल अध्याय 18. दाविदाने आपल्या बरोबरच्या लोकांची शिरगणती केली. मग 100-100 1000-1000 मनुष्यांवर अधिकारी सरदार नेमले. सर्वांची त्याने 3 गटात विभागणी केली. यवाब, अभिषय, यवाबाचा भाऊ आणि सरुयेचा मुलगा आणि गत येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली. तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, मीही तुमच्या बरोबर येतो. पण लोक म्हणाले, नाही, तुम्ही आमच्या बरोबर येता कामा नये, कारण आम्ही युद्धातून पळ काढला किंवा आमच्यातले निम्मे लोक या लढाईत कामी आले तर अबशालोमच्या लोकास त्याची फिकीर नाही. पण तुम्ही एकटे आम्हा 10,000 ठिकाणी आहात, तेव्हा तुम्ही शहरात राहावे हे बरे. शिवाय गरज पडली तर तुम्ही आमच्या मदतीला येणारच. तेव्हा दावीद राजा लोकास म्हणाला, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन. राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले आणि 100 आणि 1000 गटात ते निघाले. यवाब, अभिषय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली, माझ्यासाठी एक करा, अबशालोमशी सौम्यपणाने वागा. राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली. अबशालोमच्या इस्रायल सैन्यावर दाविदाचे सैन्य चालून गेले. एफ्रायमाच्या अरण्यात ते लढले. दाविदाच्या सैन्याने इस्रायलचा पराभव केला. त्यांची 20,000 माणसे त्या दिवशी मारली गेली. देशभर युद्ध पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मरण पावली. अबशालोमचा दाविदाच्या अधिकाऱ्यांशी सामना झाला. तेव्हा अबशालोम खेचरावर बसून निसटायचा प्रयत्न करू लागला. ते खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या खालून जात असताना त्याच्या जाडजूड फांद्यांमध्ये अबशालोमाचे डोके अडकले. खेचर निघून गेले आणि अबशालोम अधांतरी लोंबकळत राहिला. एकाने हे पाहिले आणि यवाबाला सांगितले, अबशालोमला मी एला वृक्षावरून लोंबकळताना पाहिले. यवाब त्या मनुष्यास म्हणाला, मग तू त्याचा वध करून त्यास जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला 10 रौप्य मुद्रा आणि 1 पट्टा इनाम दिला असता. तो मनुष्य म्हणाला, तुम्ही 1000 रौप्य मुद्रा देऊ केले असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती, कारण तुम्ही अभिषय आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या. अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते आणि तुम्ही मला शिक्षा केली असती. यवाब म्हणाला, इथे वेळ दवडण्यात काही अर्थ नाही. अबशालोम अजून जिवंत असून एला वृक्षात अजून तसाच लटकत होता. यवाबाने 3 भाले घेतले आणि ते अबशालोमावर फेकले. भाले अबशालोमच्या हृदयातून आरपार गेले. यवाबाजवळ 10 तरुण सैनिक त्याचे लढाईतील मदतनीस म्हणून होते. त्यांनी भोवती जमून अबशालोमचा वध केला. यवाबाचे रणशिंग फुंकले आणि लोकास अबशालोमच्या इस्रायली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले. यवाबाच्या मनुष्यांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. त्यावर दगडांची रास रचून तो खंदक भरून टाकला. अबशालोमाबरोबर आलेल्या इस्रायलींनी पळ काढला आणि ते घरी परतले. अबशालोमने राजाच्या खोऱ्यात पूर्वीच एक स्तंभ उभारलेला होता. आपले नाव चालवायला पुत्र नाही म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वतःचेच नाव दिले होते. आजही तो अबशालोम स्मृतिस्तंभ म्हणून ओळखला जातो. सादोकाचा मुलगा अहिमास यवाबाला म्हणाला, मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा निपात केला आहे हे मी त्यास सांगतो. यवाब त्यास म्हणाला, आज तुला दाविदाकडे ही बातमी घेऊन जाता येणार नाही. नंतर जाऊन तू सांग, पण आज नको, कारण खुद्द राजाचा पुत्र मरण पावला आहे. मग यवाब कुश येथील एकाला म्हणाला, तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग. त्या मनुष्याने यवाबाला अभिवादन केले. मग तो दाविदाकडे निघाला. सादोकाचा मुलगा अहिमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली, काय होईल ते होईल, पण मलाही त्या कुशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे. यवाब म्हणाला, मुला, तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचा नाही. अहिमास म्हणाला, काहीही होवो, मला धावत जाऊ द्या. तेव्हा यवाबाने त्यास म्हटले, धाव. अहिमास मग यार्देनीच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने कुशीला मागे टाकले. राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्ये बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढले. त्याने इकडे तिकडे पाहिले. तेव्हा त्यास एक मनुष्य धावत येताना दिसला. पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले. राजा दाविद म्हणाला, तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे. धावता धावता तो मनुष्य शहराच्या जवळ येऊन पोहोचतो. तोच पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वार रक्षकाला म्हणाला, तो पहा, आणखी एक मनुष्य एकटाच धावत येतोय. तेव्हा राजा म्हणाला, तो ही बातमी आणतोय. पहारेकरी म्हणाला, पहिल्याचे धावणे मला सादोकाचा मुलगा अहिमास याच्यासारखे वाटते. राजा म्हणाला, अहिमास चांगला गृहस्थ आहे, त्याच्याजवळ चांगली बातमी असणार. अहिमासने सर्व कुशल असो असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, परमेश्वर देवाला धन्यवाद द्या. धनी स्वामी, तुमच्या विरुद्ध ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे. राजाने विचारले, अब्शालोमाचे कुशल आहे ना? अहिमास म्हणाला, यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही. राजाने मग त्यास बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहिमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला. मग तो कुशी आला. तो म्हणाला, माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे, तुमच्या विरुद्ध पक्षाच्या लोकास परमेश्वराने चांगली अद्दल घडवली. राजाने त्यास विचारले, अब्शालोम ठीक आहे ना? त्यावर कुशीने सांगितले, तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणसासारखी अब्शालोमासारखीच गत होवो. यावरून अब्शालोम मरण पावला हे राजाला उमगले. तो फार शोकाकुल झाला. वेशीच्या भिंतीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्यास रडू कोसळले. आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, अब्शालोम, माझ्या पुत्रा, तुझ्याऐवजी मीच मरायला हवे होते, माझ्या पुत्रा.